आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून. अधिवेशनात सर्व विधेयकांवर चर्चा करण्याची तसंच विरोधी पक्षांना बोलण्याची संधी देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. राज्यात महिला आणि मुलींची सुरक्षितता धोक्यात आल्याचा काँग्रेसचा आरोप. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी. निवडणूक आयोग यापुढे पात्र मतदारांना एकमेव एपिक क्रमांक देणार. विदर्भाची तिसऱ्यांदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी. आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत अखेरच्या साठी सामन्यात भारताचं न्यूझीलंड पुढं. विजयासाठी 250 धावांचं आव्हान. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल. राज्याचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला जाईल. अधिवेशनात सर्व विधेयकांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून विरोधी पक्षांना बोलण्याची संधी दिली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. आपल्याकडे एखादी बातमी आली तरी दुसऱ्या बाजूसहित ती बातमी प्रकाशित करावी अशी विनंतीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना केली. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत असून त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांविरोधात निश्चित कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. अधिवेशनात विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची आपली तयारी असून बहुमताच्या जोरावर कामकाज रेटणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अलिखित प्रथेप्रमाणे विरोधकांनी चहापानाला न येण्याचा निर्णय घेतला अशी टीका त्यांनी केली. महायुतीला विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान मिळालं असून यामुळे विरोधी पक्षनेता होऊ शकणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महायुती सरकारच्या मागच्या कार्यकाळात वेगानं काम केलं असून महाविकास आघाडी सरकारनं बंद पाडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले असं त्यांनी सांगितलं. विकासाचा हा वेग या कार्यकाळात वाढेल असा विश्वास व्यक्त करत याचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पात पडलेलं दिसेल असं ते म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संवाद असावा मात्र फक्त चहापानाला जाऊन संवाद होत नसतो असं महाविकास आघाडीच्या वार्ताहर परिषदेत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाल्यानं त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. पुण्यातल्या बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य असंवेदनशील असून त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही असंही ते म्हणाले. सत्ताधारी विरोधकांना सापत्न वागणूक देत आहेत. विरोधी पक्षातल्या लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवत आहेत. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रकाश कोरटकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राहुल सोलापूरकर यांना सरकार पाठीशी घालतंय असा आरोप त्यांनी केला. मुंबईतली अनेक महत्वाची कार्यालयं बाहेर नेऊन मुंबईचं महत्व कमी करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. राज्यावर 8 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. हे सरकार शेतकरी युवक यांच्या विरोधात आहे अशी टीका दानवे यांनी केली. निवडणुका आल्या की सत्ताधाऱ्यांना पक्षांना शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर आठवतात मात्र त्यांचा अवमान करणाऱ्यांना महत्वाच्या पदावर बसवायचं हे सरकारचं धोरण आहे अशी टीका काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केली. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली जात असेल तर राज्यात दुसरं कोण सुरक्षित आहे असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी विचारला. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येची छेड काढल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेमध्ये हा प्रकार झाल्याचं खडसे यांनी सांगितलं. संबंधित आरोपीला ताबडतोब अटक करावी या मागणीसाठी भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आज मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात जमले होते असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या प्रकाराचा निषेध केला असून आयोगाचं यावर लक्ष असल्याचं सांगितलं. राज्यात महिला आणि मुलींची सुरक्षितता धोक्यात असून गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा तसंच पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. सुरक्षारक्षक सोबत असताना केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली जाते आणि आरोपीला अटक करावी या मागणीसाठी प्रत्यक्ष मंत्री रक्षा खडसे यांना पोलीस ठाण्यात ठिय्या द्यावा लागतो यावरून राज्यात कायदा सुव्यवस्था कोलमटल्याचं स्पष्ट होतं असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 गेमिंग या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ waves.org.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या सर्व पात्र मतदारांना एकमेव एपिक क्रमांक मिळावा यासाठी निवडणूक आयोग काम करतं अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. एकाच वेळी दोन मतदारांना एकच एपिक क्रमांक दिला तरी त्यातून बनावट मतदार तयार होण्याचा प्रश्न उद्भवत नाही असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे. दोन वेगळ्या राज्यांमधल्या दोन मतदारांना एकच एपिक क्रमांक दिला गेल्याचं वृत्त काही माध्यमांमधून पसरलं असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा खुलासा केला. एकच एपिक क्रमांक असला तरी या मतदाराचं नाव वेगळ्या राज्यात वेगळ्या विधानसभा मतदारसंघात आणि वेगळ्या मतदान केंद्रावर नोंदलेलं आहे. यापूर्वी मतदार नोंदणीची प्रक्रिया विकेंद्रित असल्यानं असे क्रमांक दिले गेले असावे. मात्र यापुढे सर्व पात्र मतदारांना एकमेव एपिक क्रमांक मिळावा यासाठी निवडणूक आयोग काम करत आहे असं आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. विदर्भ क्रिकेट संघानं आज रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचं जेतेपद तिसऱ्यांदा आपल्या नावे केलं. नागपूर इथं विदर्भ आणि केरळ यांच्यात झालेला अंतिम सामना आज अनिर्णित राहिला. मात्र विदर्भानं पहिल्या डावात केरळवर मिळवलेल्या 37 धावांच्या आघाडीच्या जोरावर जेतेपदाला गवसणी घातली. आज सामन्याच्या अखेरच्या दिवशी विदर्भाच्या दुसऱ्या डावात 9 बाद 375 धावा झाल्या असताना दोन्ही संघांनी सामना अनिर्णित राखण्यावर सहमती दर्शवली. या सामन्यात पहिल्या डावात 153 आणि दुसऱ्या डावात 73 धावांची खेळी केलेल्या विदर्भाच्या दानिश मालेवार सामनावीर ठरला. विदर्भाच्याच हर्ष दुबे याला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी स्पर्धेतल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या किताबानं गौरवलं गेलं. त्यानं यंदाच्या हंगामात 69 बळी टिपत बिहारच्या आशुतोष अमन याचा एकाच हंगामातला सर्वाधिक 68 बळींचा विक्रम मागे टाकला. त्यासोबतच त्यानं 10 सामन्यांमध्ये 5 अर्धशतकांसह 476 धावा काढल्या. या संपूर्ण हंगामात विदर्भाचा संघ अपराजित राहिला. त्यांनी 10 पैकी 9 सामने जिंकले तर केवळ अंतिम सामना अनिर्णित राहिला. रणजी स्पर्धेचं जेतेपद पटकावल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भाच्या संघाचं अभिनंदन केलंय. या विजयातून विदर्भानं निर्धार कौशल्य आणि क्रिकेटमधल्या उत्कृष्टतेचं दर्शन घडवलं असं गडकरी यांनी म्हटलं आहे. आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज दुबई इथं सुरू असलेल्या अ गटातल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 250 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हा या स्पर्धेतला अखेरचा साखळी सामना आहे. या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारताची सुरुवात डळमळीत झाली. शुभमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे तिघंही 30 धावांमध्येच माघारी परतले. श्रेयस अय्यर यानं आधी अक्षर पटेल याच्यासोबत 98 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. त्यानं सर्वाधिक 79 धावा केल्या. अक्षर यानं 42 आणि हार्दिक पांडे यानं 45 धावांचं योगदान दिलं. न्यूझीलंडच्या वतीनं मॅट हेनरी यानं भारताचे 5 गडी बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या 7 षटकात 1 बाद 30 धावा झाल्या होत्या. मुस्लिमांचा पवित्र महिना रमजानला आजपासून प्रारंभ झाला असून त्यानिमित्त प्रार्थना प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. रमजान महिन्यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि इतर 5 जणांविरुद्ध FIR दाखल करायचे आदेश मुंबईच्या विशेष भ्रष्टाचार विरोधी न्यायालयानं दिले आहेत. यात सेबीचे 3 अधिकारी आणि मुंबई शेअर बाजाराच्या 2 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विदर्भाचं पंढरपूर अशी ओळख असलेल्या धापेवाडा गावाचा पर्यटन आणि तीर्थस्थळाच्या दृष्टीनं विकास होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. त्यांच्या हस्ते नागपुरात धापेवाडा इथल्या विठ्ठल मंदिरातल्या 164 कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं भूमिपूजन आज करण्यात आलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमान किंचित वाढलं. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 38.5 अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान जळगाव इथं 17 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता तर तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून. अधिवेशनात सर्व विधेयकांवर चर्चा करण्याची तसंच विरोधी पक्षांना बोलण्याची संधी देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. राज्यात महिला आणि मुलींची सुरक्षितता धोक्यात आल्याचा काँग्रेसचा आरोप. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी. निवडणूक आयोग यापुढे पात्र मतदारांना एकमेव एपिक क्रमांक देणार. विदर्भाची तिसऱ्यांदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत अखेरच्या साखळी सामन्यात भारताचं न्यूझीलंडपुढं विजयासाठी 250 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. रात्री 8:05 ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र. नमस्कार.